ख्रिस्त मवाला भाऊस अन बिहनीस, तुम्हाला अखे साला प्रभू इसुने नामा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोठ भाग 10, 10 मरकी। मुसा अन हारून फारून पासी पोहोचनात, तेही सांगा इस्रायलना देव सांग हकाय, माने लोकसाहला जाऊ दे, फारून तेहनी गोठ ऐकील नेही। इस्रायली साहला सोडी देवला टाकीने तेनी तेहा पासी वदारी भारी काम करवा, फारून लोका साहला जामदेवला ना पाडे करना। ते साथी देवने मिसरवर 10 भयंकर मरके दवाडेत। ये मरकी खल देवनी फारूनला दाखवा काय, तो फारून करता अन मिसरने अख्खेच देवा करता वदारी गतवाळा हा। देवने नाईल नईला रगतमा फिरवी दिदी, पण फारूनने आजूपण इस्रायली सहला जाऊ दे दिदा नाही। देवने आख्खे मिसरवर देडका दवाडात, तहा फारूनने मुसाला देडका दूर करूला विनंती करी। आख्खा देडका मरी गेत, मागून पण फारूनने पदरना हृदय कठीण करा, अन इस्रायली साहला मिसर माहून जाऊ दे दिदा नाही। ते साठी देवने जूसी मरकी दवाडी, तेने मागून माखेसी मरकी दवाडी। फारूनने मुसा अन हारूनला बोलविनी सांगा, ज तो ये मरके साहला अटकविल तर ते इस्रायली साहला मिसर माहून जामदिल। जदव मुसाने प्रार्थना करी, तहा देवने मिसर माहून माखे साहला दूर करा, पण फारूनने पदरना हृदय हटवाळा करा, अन लोका साहला जाऊ दे दिदा नाही। तेने मागून देवने मिसरीसा आखा ढांडे मांदा पाडात, अंते मरूला लागणात, पण फारूंना हृदय हटवाळा बनना, अंतेने इस्रायली साहला जाऊ दे दिदा नाही। तहा देवने मुसाला फारूनने सुंबूर वारामा राखाडी उडवूला सांगी, जदव तेने तिसा करा तहा मिसरी साहवर दुःखदायक गुंबा उपेज होईनात, पण इस्रायली साहला काहींज होईना नाही। देवनी फारूंना हृदय हटवाळा करा, अन इस्रायली साहला जाऊ दे दिदा नाही। तेने मागून देवने गारा दवाडेत, जे खल मिसरने आख्खा अन ने जो कोणी बाहेर निघल होता तेना नाश करा। फारूनने मुसा अन हारूनला बोलविनी सांगा काय, मै पाप करेल हा, तुम्ही जाय सकता हास। ते साठी मुसानी प्रार्थना करी अन आबूट माहून गारा वर्सूला बंद होईना, पण फारूनने फिरी होऊन पाप के अन पदरना हृदय कठीण करा। तेने इस्रायली साहला जाऊ दे दिदा नाही। ते साठी देवने मिसरवर तिडा दवाडात, गाराखल जी अन बची गेल होता ती ये तिडा खाय घेत। तेने मागून देवने अंधाराला दवाडा, जे 3 दिस सुधी राहणार, तो होडा बहू अंधारा होता काय मिस्री लोका पदरना घर सोडी शकणार नाही, पण इस्रायलीसे जठ रह हतात तठ उजेड होता। यी नवमी मरकीने मागून पण फारून आजूही इस्रायली साहला सोडूला ना पाड होता, आजू फारून ऐकज नाही होता। तहा देवने एक्सेलली मरकी दवाडूला विचार करणार, ती मरकी फारूंना મન બદલી ટાંકીલ. બાઇબલની ગોઠ નિર્ગમન 5:10 અધ્યાય.